सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आणि अशा सेलिब्रिटीज बद्दल आपण आज बोलतो आहोत ज्यांनी नावं चेंज केलेली आहेत आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, प्रचंड हिट झाले. सगळ्यात पहिलं नाव आठवतं ते म्हणजे यांना रसखला माइंडेड रजनीकांत. शिवाजी गायकवाड, अत्यंत मराठमोळं नाव असणारा हा माणूस, त्यानं रजनीकांत हे नाव केलं, बॉलिवूडमध्ये हिट झाला. पण साऊथ फिल्म इंडस्ट्री मध्ये पूजा करतात लोक या माणसाची. डेफिनेटली त्याचा अभिनय, त्याचे स्टंट्स आणि एक माणूस म्हणून तो जे कार्य करतो, या सगळ्या गोष्टींमुळे त्याला हे स्थान मिळालेलं आहे. सलाम मुमताज, मुमताज जेहान बेगम दहलवी हे नाम कोणाचं असेल? तुम्हाला असं वाटेल की एक अभिनेत्री होती ज्यांचं नाव होतं मुमताज, अत्यंत सुंदर रूपवती आणि अभिनय संपन्न अशी मुमताज, त्यांचं हे नाव नाही आहे. पण मुमताज जेहान बेगम दहलवी हे नाव आहे मधुबालाचं. आहा, सौंदर्य इज इक्वल टू मधुबाला. काय सुंदर नाव, मधुबालासुद्धा आणि मुमताज जेहान बेगम दहलवीसुद्धा. नाशिक, आठवत आहे कोणी असा सेलिब्रिटी ज्याचं नाव वेगळं होतं रिअल लाईफमध्ये? रिअल लाईफमध्ये एका वेगळ्या नावासोबत त्यांनी केलं पदार्पण. थोड्याच वेळात मी तुम्हाला रेखाचं खरं नाव सांगणार आहे आणि हरिभाई जरीवाला कोण आहे हे सुद्धा कळणार आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.